93.5 वर रेड एफ एम वर रुद्र आहे तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये आज बोलत असताना मला माझ्या एका पंचवटीतल्या लिस्नर आहेत त्यांचा कॉल आला होता.
रुद्र माझं एक असं काम आहे, मी वर्षा दंडोरावरची पंचवटी कारण जाऊन तिथे आमच्या झाडा पाठीमागे जांबाचं झाड आहे आवळा अडकलाय, तर आम्ही काही करू शकत नाही, तर तुम्ही काही करू शकता का?
हो हो, तुम्ही फायर ब्रिगेडला फोन केलात आपण?
नाही, माझ्याकडे नंबर पण आहे.
अच्छा 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 अच्छा, ठीक आहे ठीक आहे, मी काहीतरी करतो. हा, कुठे शिक आहे हा कावळा मला जरा नक्की सांगा.
आम्ही पंचवटी कारंजे राहतो, मर्चंट नाशिक मर्चंट बँकेच्या पाठीमागची ते झाड लागून आहे, म्हणजे नाशिक मर्चंट बँकेत जरी कोणी गेलं ना मागे जांभळाचं झाड आहे त्या खिडकीतून सुद्धा बाहेर दिसेल, कावळाचं फोन अडकलेलं आहे.
एक्झॅक्ट पंचवटी कारंजावरचं सांगताय तुम्ही?
हो हो, एक्झॅक्ट पंचवटी कारंजावरती.
ओके, नाशिक अशा सिच्युएशन मध्ये आधी 101 हा नंबर लक्षात ठेवायचा. एरिया निहाय वेगवेगळे नंबर्स आहेत फायर ब्रिगेडचे. माझ्याकडे पंचवटी फायर ब्रिगेडचा सुद्धा नंबर होता आणि मी त्यांना सुद्धा कॉल केला होता. काय नेमकी त्यांची रिएक्शन होती इन्स्टंटली जरा ते पण ऐका.
नमस्कार, पंचवटी फायर ब्रिगेड फायरमन पाटील.
हा पाटील साहेब नमस्कार, मी रेड एफ एम मधून रुद्रा बोलतोय. रुद्रा बोलतोय, कसे आहात?
मजेत आहे
सर. ऍक्च्युली एक माझ्या लिस्नर आहेत पंचवटीत राहणाऱ्या, त्यांचा जरा फोन आला होता आता मला. पंचवटी कारंजावर जी नाशिक मर्चंट बँक आहे ना, तिच्या मागच्या बाजूला एक कुठचं तरी झाड आहे म्हणे आणि तिथे कावळा अडकलाय.
बरं,
तर आपण काही करू शकतो?
हो, आम्ही कावळा काढायला जाऊ, फक्त मला आहे ना फक्त पत्ता द्या.
पंचवटी कारंजावर नाशिक मर्चंट बँकेच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला जे जांभळाचं झाड आहे.
ओके सर जी, मी लगेच पाठवतो गाडी.
सो इतक्या कार्य तत्परतेनं त्यांना त्यांनी सांगितलंय गाडी पाठवतो लागलीच्या लागली. एक 2 मिनिटांपूर्वी झालेलं हे डिस्कशन आहे नाशिक. जर तुम्ही सुद्धा तो कावळा पाहिला असेल कुठे आहे आणि तुम्ही सुद्धा जर पंचवटी कारंजावर असाल, फायर ब्रिगेडची गाडी दिसली तर त्यांना जर असं डिरेक्शन दाखवा आणि त्यांना त्या इप्सित स्थळापर्यंत घेऊन जा, जेणेकरून त्या कावळाचा जीव आपल्या सगळ्यांना मिळून वाचवता येईल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, प्रत्येक एरियाचे जे फायर ब्रिगेडचे नंबर आहेत त्या सगळ्या नंबर्सना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उद्या काहीतरी स्पेशल करूयात मॉर्निंग नंबर वन मध्ये. डेफिनेटली हुआ है आज पहली बार फ्रॉम सनम रे. गाना आता है थोड़ा सा सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.